आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्कायरूट या भारतीय अंतराळ स्टार्टअपच्या इन्फिनिटी कॅम्पसचं प्रधानमंत्र्यांकडून दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन। युनेस्कोच्या मुख्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण। सन 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 6.6% वाढण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज। आणि श्रीलंकेच्या बदुल्ला जिल्ह्यात दरडी कोसळल्यामुळे 11 जणांचा मृत्यू तर 7 जण बेपत्ता। भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात सरकारनं अधिक सुधारणा केल्या असून जगातले गुंतवणूकदार याकडे आकर्षित होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। स्कायरूट या भारतीय अंतराळ स्टार्टअपच्या इन्फिनिटी कॅम्पसचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं त्यावेळी ते बोलत होते। अंतराळ संशोधन क्षेत्र खासगी नवोन्मेषासाठी खुलं करण्यात आल्यामुळे स्टार्टअप आणि उद्योगांना देशाच्या वैज्ञानिक परिसंस्थेत काम करणं सुलभ झालं। येणाऱ्या काळात जागतिक अंतराळ क्षेत्र अर्थव्यवस्था झपाट्यानं वाढणार असून देशातल्या युवा वर्गाला रोजगाराच्या संधी कैकपटीनं वाढणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्राच्या भवितव्याला 300 जास्त स्टार्टअप्स आकार देत आहे। स्कायरूट इन्फिनिटी कॅम्पस हे देशाचा नवा विचार नवोन्मेष आणि युवा शक्तीचं प्रतीक आहे असं प्रधानमंत्री म्हणाले।
स्कायरूट का इन्फिनिटी कॅम्पस भारत की नई सोच इनोव्हेशन और सबसे बड़ी बात यूथ पावर का प्रतिबिंब है। हमारी युवा शक्ति की इनोवेशन रिस्क टेकिंग एबिलिटी और एंटरप्रेन्योरशिप आज नई बुलंदी छू रही है। आने वाले समय में भारत ग्लोबल सैटेलाइट लॉन्च इकोसिस्टम में एक लीडर बनकर उभरेगा।
इस्रोनं भारताच्या अंतराळ क्षेत्राला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं असून विश्वासार्हता क्षमता आणि मूल्य यांच्या जोरावर भारतानं जागतिक अंतराळ संशोधन क्षेत्रात नवी ओळख निर्माण केली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले। पॅरिस इथल्या युनेस्कोच्या मुख्यालयात काल संविधान दिनानिमित्तानं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या त्यांच्या पोस्टमध्ये अभिमान व्यक्त केला आहे। भारतीय राज्यघटना तयार करण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला दिलेली ही आदरांजली आहे असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आणि संकल्पनांनी अगणित लोकांच्या जीवनात शक्ती आणि आशा निर्माण केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। देशाची सैन्य दलं अतिशय देशभक्तीनं तसंच कार्यक्षमतेनं देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी सज्ज असतात अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्य दलांची प्रशंसा केली आहे। नवी दिल्लीत आयोजित चाणक्य संरक्षण संवाद 2025 त्या आज बोलत होत्या। नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशामध्ये देशाच्या दहशतवादविरोधी आणि प्रतिबंधात्मक क्षमतेचा परिचय मिळाला असून भारतीय सैन्य दलांनी ज्या कार्यक्षमतेनं आणि नैतिक जाणीव ठेवून लष्करी क्षमता वापरली त्याची जगभरात नोंद घेतली गेली आहे असं त्यांनी सांगितलं। राष्ट्रपती आजपासून ओदिशाच्या दौऱ्यावर असून आज संध्याकाळी त्या ओदिशा विधानसभेच्या हिवाळी सत्राला संबोधित करतील। राष्ट्रपती पदभार स्वीकारल्यापासून प्रथमच ओदिशाच्या विधानसभेला संबोधित करणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 29 नोव्हेंबरपासून छत्तीसगडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असून ते पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या 60 अखिल भारतीय परिषदेत सहभागी होतील। या परिषदेत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पोलिसांना राष्ट्रपती पदकांचं वितरण होणार आहे। या 2 दिवसांच्या परिषदेचा उद्देश पोलिसांसमोरच्या प्रमुख आव्हानांना सामोरं जाताना झालेल्या प्रगतीचा आढावा घेणं आणि विकसित भारतासाठी देशाची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीनं भविष्यकालीन रुपरेषा आखणं हा आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत। सन 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 6.6% वाढण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केला आहे। जीएसटी सुधारणामुळे अमेरिकेने लादलेल्या आयात कराच्या प्रतिकूल परिणामांपासून देशाची अर्थव्यवस्था वाचण्याची शक्यता आहे असंही यात नमूद करण्यात आलं आहे। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन 7.8% इतकं होतं तसंच मागील आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेची वाढ 6.5% नोंदवण्यात आली होती। या वर्षात त्यात वाढ होण्याचा अंदाज असल्यानं भारतीय अर्थव्यवस्था सातत्यानं वाढ करत असल्याचं नाणेनिधीनं म्हटलं आहे. व्यापक संरचनात्मक सुधारणा करून भारताच्या अर्थव्यवस्थेत प्रगती साधली जाऊ शकते असंही या अहवालात म्हटलं आहे. केरळमध्ये मतदार याद्या पुनरावलोकनासाठी आतापर्यंत 1,36,36,737 अर्ज डिजिटल स्वरूपात प्राप्त झाले आहेत. केरळमध्ये आतापर्यंत 49% अर्ज हे ऑनलाईन प्राप्त झाले असून उर्वरित अर्ज स्वीकारण्यासाठी आणि अपलोड करण्यासाठी विशेष शिबिरं भरवण्यात येणार आहेत, त्याद्वारे अर्ज अपलोड केले जातील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्रीलंकेच्या बदुल्ला जिल्ह्यात दरडी कोसळल्यामुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण बेपत्ता असल्याचं वृत्त आहे. बदुल्ला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 6 ठिकाणी दरडी कोसळल्या असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान श्रीलंकेच्या राष्ट्रीय बांधकाम संशोधन संस्थेनं बदुल्ला, कँडी, मटाले आणि नुवारा एलिया या जिल्ह्यांमधल्या दरडप्रवण जागा नागरिकांनी रिकाम्या कराव्यात असा इशारा दिला आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार CEPA-साठीच्या संयुक्त समितीची तिसरी बैठक काल नवी दिल्लीत पार पडली. आर्थिक वर्ष 2024-25 दरम्यान दोन्ही देशांमधील व्यापार सुमारे 19% वाढला असून त्याची किंमत 100 अब्ज अमेरिकन डॉलरच्या वर गेल्याच्या आकडेवारीचं या बैठकीत स्वागत करण्यात आलं. द्विपक्षीय व्यापारातल्या बाजारप्रवेश, माहिती हस्तांतरण, डम्पिंग विरोधी कृती आणि BIS परवान्याबद्दल या बैठकीत आढावा घेण्यात आला. अमेरिकेत पुढच्या वर्षी फ्लोरिडा इथं होणाऱ्या G20 शिखर परिषदेला दक्षिण आफ्रिकेला निमंत्रित केलं जाणार नाही. दक्षिण आफ्रिका G20 परिषदेच्या सदस्य होण्याच्या योग्यतेचा नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात यंदा जून ते सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पुढच्या 1 वर्षासाठी शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच सर्व बाधित तालुक्यांच्या सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांच्या अल्पमुदत कर्जाचं मध्यम मुदत कर्जात रुपांतर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सहकार विभागानं यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे. राज्य सरकारनं ऑक्टोबर महिन्यात 32,000 कोटींचा विशेष मदत निधी जाहीर केला होता. त्याचवेळी दुष्काळी उपाययोजना सवलती लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कर्ज पुनर्गठन आणि वर्षभरासाठी शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. गोव्यात सुरू असलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आजही जगभरातले विविध चित्रपट दाखवले जात आहे. ऑरेंडा, कॉटन क्वीन, पोएट, स्लीपलेस सिटी, द वुमन या चित्रपटांचा यात समावेश आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गाजलेला आणि इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाच्या शर्यतीत असलेला फ्युरी हा चित्रपट आज दाखवण्यात आला. याशिवाय अभिनेता आमिर खानचा मास्टर क्लास तसंच शोले चित्रपटाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं रमेश सिप्पी आणि किरण सिप्पी यांचंही सत्र आज होणार आहे. हवामान. पंजाबमध्ये आज शीतलहर येण्याचा तर हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात धुक्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. अंदमान निकोबार बेटांसह केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि करिकल भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान राजधानी दिल्ली भागातल्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक आज सकाळी 346 पर्यंत घसरला असून हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं तातडीच्या उपाययोजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्कायरूट या भारतीय अंतराळ स्टार्टअपच्या इन्फिनिटी कॅम्पसचं प्रधानमंत्र्यांकडून दुरस्त पद्धतीनं उद्घाटन. युनेस्कोच्या मुख्यालय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण. सन 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 6.6% वाढण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. आणि श्रीलंकेच्या बदुल्ला जिल्ह्यात दरडी कोसळल्यामुळे 11 जणांचा मृत्यू तर 7 जण बेपत्ता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.